पहिले इतिहास अध्याय 16. त्यांनी देवाचा कोश दाविदाने उभारलेल्या तंबूमध्ये आत आणून ठेवला. मग त्यांनी देवापुढे होमार्पणे आणि शांत्यार्पणे अर्पिली. मग होमार्पणे आणि शांत्यार्पणे अर्पिण्याचे समाप केल्यावर दाविदाने परमेश्वराच्या नावाने लोकास आशीर्वाद दिला. मग त्याने इस्रायलातील प्रत्येक स्त्री पुरुषाला एक एक भाकर, एक मांसाचा तुकडा आणि खिसमिसांची एक एक ढेप वाटून दिली. मग दाविदाने काही लेवींची परमेश्वराच्या कोशापुढे सेवा करण्यास आणि इस्रायलाचा देव परमेश्वर याचे गुणगान गाणे, त्याचे आभार मानणे, स्तुती करणे हे त्यांचे काम नेमून दिले. असाफ हा पहिल्या गटाचा प्रमुख होता. त्याचा गट झांज वाजवीत असे. जखऱ्या दुसऱ्या गटाचा प्रमुख होता. इतर लेवी उज्जियेल, शमीरामोत, अहियेल, मतिथ्या, अलियाब, बनाया, ओबेद अदोम आणि इयेल हे सतारी आणि वीणा वाजवत असत. बनाया आणि याहजियेल हे याजक नेहमी देवाच्या कराराच्या कोशापुढे कर्णे वाजवत असत. तेव्हा त्या दिवशी पहिल्याने दाविदाने आसाफाला आणि त्याच्या भावांना परमेश्वराची उपकारस्तुती करायला हे गीत गाण्यास दिले. परमेश्वराचे स्तवन करा, त्याच्या नावाने हाक मारा, राष्ट्रास त्याची कृत्ये कळवा, त्याचे गायन करा, त्याचे स्तुतिगान करा, त्याच्या सर्व आश्चर्यकारक कृत्यांविषयी बोला, त्याच्या पवित्र नावाचा अभिमान धरा. जे परमेश्वरास शोधतात त्यांचे अंतकरण आनंदित होऊ. परमेश्वरास व त्याच्या सामर्थ्याला शोधा, निरंतर त्याच्या समक्षतेचा शोध करा. त्याने केलेल्या आश्चर्यकारक कृत्यांची आठवण करा. त्याच्या तोंडचे न्याय आणि चमत्काराची कृत्ये यांचे स्मरण करा. त्याचा सेवक इस्रायल याचे वंशज हो, त्याने निवडलेल्या याकोबाच्या लोकांनो, तो परमेश्वर आमचा देव आहे. त्याचे न्याय सर्व पृथ्वीवर आहेत. त्याच्या कराराचे सर्व काळ स्मरण करा. त्याने हजारो पिढ्यास आज्ञा पिलेले त्याचे वचन आठवा. त्याने अब्राहमाशी केलेल्या कराराची आठवण ठेवा. आणि त्याने इसहाकाशी आपली शपथ वाहिली. याकोबासाठी त्याने तोच नियम केला आणि इस्रायलाशी सर्व काळचा करार केला. तो म्हणाला, मी तुला कनान देश तुमच्या वतनाचा वाटा असा देईन. मी हे म्हणालो त्यावेळी तुम्ही संख्येने अगदी थोडे होता, फार थोडके होता, परक्या प्रदेशात उपरे असे होता. तुम्ही एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात भटकत होता, एका राज्यातून दुसऱ्या जात होता, पण त्याने कोणाकडूनही त्यांना दुःखी होऊ दिले नाही. त्याने त्यांच्यासाठी राजांना शिक्षा दिली. ते राजांना म्हणाले, माझ्या अभिषिक्तांना स्पर्श करू नका, माझ्या संदेष्ट्यांना इजा करू नका. पृथ्वीवरील समस्त लोक हो, परमेश्वराचे स्तवन करा. त्याचे तारण दिवसेंदिवस सर्वांना सांगा. त्याच्या गौरवाची कृत्ये सर्व राष्ट्रांना कळवा. सर्व राष्ट्राला त्याच्या आश्चर्यकारक कृत्ये जाहीर सांगा. परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे आणि सर्व दैवतांपेक्षा त्याचेच भय धरणे योग्य आहे. कारण सर्व राष्ट्रातली सगळी दैवते म्हणजे नुसत्या मूर्त्या आहेत, पण परमेश्वराने आकाश निर्माण केले. महिमा आणि प्रताप त्याच्यापुढे आहेत. सामर्थ्य आणि आनंद त्याच्या स्थानी आहेत. अहो लोकांच्या कुळांनो, परमेश्वराच्या महिम्याची आणि सामर्थ्याची स्तुती करा. परमेश्वरास त्याच्या नावाचे योग्य ते गौरव द्या. त्याच्यापुढे आपली अर्पणे आणा. पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा. त्याच्यासमोर सर्व पृथ्वीचा भीतीने थरकाप होतो, पण त्याने पृथ्वीला स्थिर स्थापले आहे. ते हलवता येणार नाही. पृथ्वी उल्लासित होऊ आणि आकाश आनंदित होऊ. राष्ट्रांमधल्या लोकांस सांगा की परमेश्वर राज्य करतो. समुद्र आणि त्यातले सर्व काही आनंदाने गजर करो. शेत व त्यातील सर्व काही उत्सव करोत. अरण्यातील वृक्ष परमेश्वरासमोर हर्षभरीत होऊन गातील, कारण साक्षात तोच पृथ्वीचा न्याय करायला आला आहे. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सर्व काळ टिकणारी आहे. आणि म्हणा, हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास तार, आम्हास एकत्र करून इतर राष्ट्रांपासून सोडीव, आणि तुझ्या पवित्र नावाची उपकार स्तुती करावी, आणि तुझ्या स्तुतीने विजयी व्हावे. इस्रायलाचा देव परमेश्वर अनादि काळापासून अनंत काळपर्यंत धन्यवादित असो. सर्व लोकांनी आमेन म्हणून परमेश्वराचे स्तवन केले. मग आसाफ आणि त्याचे भाऊ यांनी कोशापुढे दररोजच्या कामाप्रमाणे नित्य सेवा करावी म्हणून दाविदाने त्यांना परमेश्वराच्या कराराच्या कोशासमोर ठेवले. त्या कामात त्यांना मदत करण्यासाठी दाविदाने ओबेद अदोम यांच्याबरोबर 68 नातेवाईकांना त्यामध्ये समाविष्ट केले. यदूथुनाचा पुत्र ओबेद अदोम यांना होसासोबत द्वारपाल केले होते. सादोक याजक आणि त्याच्याबरोबरचे इतर याजक यांनी गिबोन येथील उच्चस्थानी असलेल्या परमेश्वराच्या निवास मंडपासमोर सेवा करण्यास नेमले. ते दररोज सकाळी आणि संध्याकाळी होमार्पणासाठी असलेल्या वेदीवर परमेश्वरास होमार्पणे करत असत. परमेश्वराच्या नियमशास्त्रात जे लिहिले आहे त्याने इस्रायलास आज्ञा केल्याप्रमाणे ते सर्व करावे म्हणून त्यांना नेमले होते. आणि त्यांच्याबरोबर हेमान, यदूथून, बाकीचे नावे घेऊन निवडलेल्यांनी परमेश्वराची उपकारस्तुती करावी, कारण त्याची दया सर्व काळ टिकणारी आहे. हेमान आणि यदूथून यांना झांजा वाजवणे, कर्णे फुंकणे व देवासाठी इतर वाद्यांवर संगीत वाजवणे यांचे ते प्रमुख होते. यदूथुनाचे पुत्र द्वार रक्षक होते. नंतर सर्व लोक आपल्या घरी परत गेले आणि दाविदही आपल्या घरास आशीर्वाद देण्यासाठी परत गेला.